आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना राष्ट्रीय एकतेची भावना जोपासणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 9,70,00,000 अधिक मतदार. दीपावलीच्या चैतन्य पर्वाचा राज्यात उत्साह. अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन. आणि भारत न्यूझीलंड यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून मुंबईत. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना राष्ट्रीय एकतेची भावना जोपासणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेल यांचं 150वं जयंती वर्ष सुरु होत असून पुढची 2 वर्ष हा जयंती उत्सव देशभर साजरा केला जाईल असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या अखंडतेला बाधा आणू पाहणाऱ्या फुटीरतावादी शक्तींपासून सावध राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केलं. तत्पूर्वी त्यांनी एकतानगर इथं असलेल्या सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पांजली अर्पण करून उपस्थित नागरिकांना एकतेची शपथ दिली. केवडिया इथल्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाची मुख्य नेपथ्य संकल्पना दुर्ग दुर्गेश्वर रायगड अशी आहे. त्या अनुषंगानं बोलताना पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. देशभक्तीचे संस्कार रुजवणाऱ्या रायगडाला मानाचं स्थान दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले,
आज हमारे पास छत्रपती शिवाजी महाराज की प्रेरणा भी है. छत्रपती शिवाजी महाराज ने रायगड के किले से राष्ट्र के अलग अलग विचारों को एक उद्देश्य के लिए एकजुट किया था. आज यहां एकता नगर में हम रायगढ़ के उस ऐतिहासिक किले के उसकी छवि हमारे सामने प्रेरणा का प्रतीक बन के खड़ी है. रायगढ़ किला सामाजिक न्याय, देशभक्ति और राष्ट्र प्रथम के संस्कारों की पवित्र भूमि रहा है.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळावर अभिवादन केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. राज्यपालांनी राजभवनातले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील राज्यपालांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी 9,70,25,119 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 18 ते 19 या वयोगटातील 22,22,704 मतदार असून वयाची 100 पूर्ण केलेले 47,392 मतदार आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. राज्यातल्या एकंदर मतदारांमध्ये 5,22,739 पुरुष, 4,69,96,279 महिला तर 6,101 तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात सर्वात जास्त म्हणजे 88,49,590 मतदार पुणे जिल्ह्यात आहेत तर सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6,78,928 मतदार आहेत. राज्यात मतदानासाठी 1,186 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 42,604 तर ग्रामीण भागात 57,582 केंद्र असतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत सांगितलं. काँग्रेस नेते रवी राजा यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत येण्याची सध्या तरी शक्यता नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मनसे महायुतीच्या समोरासमोर लढत असून त्यांनी त्यांचे उमेदवारही मागे घेतलेले नाहीत असं ते म्हणाले. कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव, उद्योजक सत्यजित जाधव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा होणार असून त्यातली पहिली सभा येत्या 8 नोव्हेंबरला धुळ्यात होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 6 नोव्हेंबर रोजी राज्यात प्रचार दौऱ्यावर येणार असून नागपूर आणि मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमांना ते हजेरी लावतील असं काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर काल पुण्यातील रुग्णालयात एंजियोग्राफी करण्यात आली त्यामुळे त्यांना काही दिवस रुग्णालयात राहावं लागणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर या पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचं नेतृत्व करणार असल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे. दीपावलीच्या प्रकाशपर्वानिमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या कच्छ सीमेवर सीमा सुरक्षा दल लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. दिवाळीनिमित्त त्यांनी संपूर्ण देशाच्या वतीनं जवानांना शुभेच्छा दिल्या. आज संध्याकाळी होणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आज शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे होणार आहेत. राज्यात साजऱ्या होत असलेल्या दीपावलीच्या या प्रकाशपर्वाबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
मनामनात चैतन्याचे दीप प्रज्वलित करणाऱ्या दीपावलीच्या सणाचा राज्यात सर्वत्र उत्साह आहे. काल नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान देवदेवतांची पूजा अर्चा मठ मंदिरांमध्ये दर्शन झाल्यानंतर आजच्या अश्विन अमावस्येच्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा सण सर्वत्र साजरा होत आहे. लक्ष्मी आणि कुबेर पूजनासाठी पूजा साहित्याची विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी आहे. पूजेसाठी विड्याच्या पानांसह ऊस विविध फळे लाह्या बत्तासे विविध फुलांसहित झेंडूच्या फुलांची आवक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं चोपडी खरेदीचा आनंद व्यापाऱ्यांसह व्यावसायिक घेत आहेत. सराफी पेढ्यांवर सोन्या चांदीचे दागिने तसंच लक्ष्मीच्या सोन्या चांदींच्या मूर्तीच्या खरेदीचा आनंद नागरिक घेत आहेत. दिवाळीच्या निमित्तानं अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन ठिकठिकाणी केलं जातं. रस्त्यावरील मुलांची दिवाळी गोड करण्यासाठी पुण्यात एका विशेष उपक्रमाचं आयोजन झालं. यावेळी मुलांना शाही अभ्यंग स्नान फराळ देऊन फटाक्यांचा आनंद लुटण्यात आला. पुण्यातल्या शनी मारुती बाल गणेश मंडळाच्या वतीनं काल ससून सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गत शवागारातील सेवक तंत्रज्ञ आणि डॉक्टरांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा दिवाळीनिमित्तानं सन्मान करण्यात आला. मुंबई विद्यापीठातल्या दिवाळी संध्या कार्यक्रमात काल विविध देशातल्या वाणिज्य दूतावासांनी आणि परदेशी विद्यार्थ्यांनी दीपोत्सव अनुभवला. या परदेशी पाहुण्यांना खास भारतीय मिष्ठान्न आणि फराळाचा आस्वाद देण्यात आला. विद्यापीठातल्या 55 अधिक देशातले परदेशी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पुणे मुंबईसह राज्याच्या सर्व शहरात दिवाळी पहाट कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळत आहे. वैयक्तिक आनंदासह सामाजिक भान जोपासणारा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुहास देशपांडे पुणे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. न्यूझीलंडनं या मालिकेतले 2 सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 2 दिवस मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसानं दीपावलीच्या आनंदावर विरजण टाकलं आहे. कापणीला आलेल्या भातपिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही या काळात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना राष्ट्रीय एकतेची भावना जोपासणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 9,70,00,000 अधिक मतदार. दीपावलीच्या चैतन्यपर्वाचा राज्यात उत्साह. अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन आणि भारत न्यूझीलंड यांच्यातला 3रा कसोटी क्रिकेट सामना आजपासून मुंबईत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.